आपल्यातल्या मुखतेला कोणते नवे शब्द सापडतील? तुला कळतायत माझ्या इच्छा, ज्या मनावरची बंधन ओलांडतील. आपण चाललोय एकाच मार्गावर, पण एकमेकांचे हात आपण नाही धरले. तू सांगू शकशील मला ही माझी कोणती आशा आहे जी आपल्याला इथे घेऊन आली आहे? आपण एकमेकांचे नाही आहोत, पण हे पूर्णपणे खरं नाही. नसण्यातलं असण आजवर अनुभवता झालं नाही. एक रेष जी मी ओढलेली, दुसरी जी तू जोडलेली. बघ बघ, आपण आता समांतर झालो होत, पण रेष मात्र वाढत चाललेली. वितळत्या सूर्याचे उमटणारे रंग, संधिप्रकाश, कातरवेळ, यातलं काही तुझं आहे, यातलं काही माझं आहे. पण लोक आता म्हणू लागलेत ते आता आमचं आहे. मावळतीच्या तांबूस प्रकाशात आपल्या दोघांचं अस्तित्व विरघळत चाललंय, हे असं का वाटतंय मला? तुलाही तसंच वाटत असेल ना? मी हा क्षण घेतो आणि चंद्र तुला देतो. निसलेल्या धुंद फुलांवर पडून राहूया आपण. हे स्वप्न वाटेल, पण आपण ते खरं करू शकतो. या आकाशाखाली तू पहिली स्त्री आणि मी पहिला पुरुष आहे. एक जीवन गाणं होत आपण जेव्हापासून या जगाची सुरुवात झाली आहे.